आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं विविध पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर शहरात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. राज्यात इंडिया आघाडीचा प्रभाव असून त्याचा जोर मराठवाड्यात अधिक असल्यानं मराठवाड्यातल्या 8 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील असं काँग्रेस नेते अमित देशमुख यावेळी म्हणाले. कोल्हापूर इथं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. युतीतील मित्रपक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल झाले आहेत. पालघर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ हेमंत सवराय यांनी आज सकाळी विरारच्या सुप्रसिद्ध जीवदानी देवी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. या टप्प्यात राज्यातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले सांगली सोलापूर बारामती उस्मानाबाद लातूर माढा आणि सातारा या 11 मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज इथं विकसित भारत @2047 संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संवादात डॉक्टर व्यापारी उद्योजक सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केलं. माढा मतदारसंघातले उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारासाठी गडकरी यांनी टेंभूर्णे इथं सभा घेतली. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1579 ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांनी घरून मतदानाचा हक्क बजावला. ही प्रक्रिया जिल्हा प्रशासनानं पूर्ण केली. राज्यात 5व्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल करण्यात आली. 13 लोकसभा जागांसाठी मतदान होत असून काल या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे एकूण 512 अर्ज आले होते. त्यापैकी 301 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक कार्यालयानं दिली आहे. या टप्प्यात मतदान येत्या 20 मे रोजी होणार आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. अन्नपदार्थ शिल्लक राहणाऱ्या कीटकनाशकांच्या अवशेषांसंबंधी भारतात अतिशय कठोर कायदे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI म्हणजेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं काही वनस्पती आणि मसाल्यांमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांचं प्रमाण अधिक राहण्याला परवानगी दिली असल्याचं वृत्त समाज माध्यमांवर फिरत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा खुलासा केलाय. केंद्रीय कृषी मंत्रालय केंद्रीय कीटकनाशक बोर्डामार्फत कीटकनाशकांच्या दर्जाबाबत नियंत्रण करतं आणि तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या शिफारसींनुसारच उत्पादनांना परवानगी दिली जाते असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्या धर्मशाला इथं हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दुपारी 3:30 सुरु होईल, तर दुसरा सामना हा लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लखनौमधल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सुरु होईल. दरम्यान काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात टायटन्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या भारतनगर परिसरातून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी काल रात्री छापा टाकून दोघांना अटक केली. दोघांकडून 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज पहाटे झालेल्या एका कार अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल केलंय. एका अज्ञात वाहनानं पाठीमागून टक्कर दिल्यानं हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यात किन्हाळा गावाजवळच्या लग्नाच्या वराडाचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात 15 वराडी जखमी झाले. यातल्या चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना नायगाव इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चालकाचं टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली. ख्यातनाम अभिनेते लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज झारपकर यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. क्षितिज झारपकर यांनी गोळाबेरीज, ठेंगा, एकुलती एक, आयडियाची कल्पना आदी चित्रपटांतून भूमिका केल्या, तसंच विविध चित्रपट आणि नाटकांचं दिग्दर्शन आणि लेखन केलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.